आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे कावळा, अर्थात इंग्रजीमध्ये क्रो. पक्षीवर्गाच्या काककुलातील एक परिचित पक्षी. कावळ्याच्या अनेक जाती असून दक्षिण अमेरिकेचा अपवाद सोडून जगात सर्वत्र कावळे दिसून येतात. गाव कावळा आणि डोम कावळा या भारतातील कावळ्याच्या दोन जाती आहेत. गाव कावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स आणि डोम कावळ्याचे कोर्व्हस मॅक्रोरिंकस असे आहे. गाव कावळा आकाराने पारव्यापेक्षा मोठा असून त्याची लांबी सुमारे 46 सेंटीमीटर असते. त्याच्या काळ्या रंगात किंचित हिरवट आणि निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते. मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो. चोच आणि पाय मजबूत आणि काळे असतात. डोळे गडद तपकिरी रंगाचे असून दृष्टी तीक्ष्ण असते. त्याचा आवाज कर्कश असतो. डोम कावळा गाव कावळ्यापेक्षा किंचित अधिक मोठा असतो. या दणकट पक्षाची चोचही अधिक धारदार आणि बळकट असते. त्याच्या सर्वांगावर चकचकीत काळाभोर असा रंग असतो. कावळे मानवी वस्तीत न बुजता कमालीच्या धिटाईने वावरतात. माणसाचे सर्वच खाद्यपदार्थ तो खातो. याशिवाय थुंकी, शेंबूड, कफाचे बेडके यासारखे त्याज्य पदार्थही खातो. उभ्या पिकातील धान्य आणि वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांची कावळे नासाडी करतात. सातत्यानं टेहळणी करून संधी मिळताच धिटाईने खाद्यपदार्थ पळविण्यात कावळे तरबेज असतात. त्यांच्या नजरेतून सहसा काही सुटत नाही. कावळे सर्वाहारी असल्याने उष्टी, खरकटी आणि खराब झाल्याने फेकून दिलेले खाद्यपदार्थ, प्राण्यांची मृतशरीरे इत्यादी खातात. या सवयीमुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी त्यांची चांगलीच मदत होते. कावळे इतर पक्ष्यांची अंडी आणि पिलेही खातात. प्रसंगी घारी घुबडांसारख्या बलवान शत्रूंवरही ढीटपणाने हल्ला करतात. कुरापती काढण्यात कावळे पटाईत असतात. कुत्र्या मांजरांनाही ते सतावून हैराण करतात. बेडूक सरड्यांसारख्या प्राण्यांना टोचून टोचून ठार मारतात. उंच झाडांवरील फांद्यांच्या बेचक्यात कावळे काटक्यांची ओबडधोबड घरटीक बांधतात. घरट्यातल्या खोलगट भागात लोकर, चिंध्या अथवा काथ्याचे अस्तर असते. महाराष्ट्रात एप्रिल ते जूनच्या दरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. इतरत्र हा काळ थोडा पुढे मागे असू शकतो. कावळी म्हणजे मादी फिकट हिरव्या आणि निळ्या रंगाची 4-5 अंडी घालते. त्यांच्यावर लहान मोठे तपकिरी रंगाचे ठिपके आणि रेषा असतात. अंडी उबवण्याचे आणि पिलांना भरवण्याचे काम नर मादी दोघेही आळीपाळीने करतात. याच घरट्यात कोकिळा आपलीही अंडी घालते. तत्पूर्वी कोकिळा कावळ्यांची तेवढीच अंडी घरट्याबाहेर टाकून देत असते. कावळा आणि कावळी दोघेही कोकिळेची अंडी उबवून तिच्या पिलांना आपलीच समजून वाढवित असतात. कोकिळेच्या पिलांची वाढ वेगानं होते, त्यामुळे कावळ्याची पिले पूर्ण वाढण्या अगोदर कोकिळेची पिले सक्षम होऊन निघून जातात. पक्ष्यांमध्ये कावळा हा सर्वात बुद्धिवान आणि सावध असा समजला जातो. तो गटागटाने राहतो. रात्री एखाद्या मोठ्या झाडावर त्यांचा मुक्काम असतो. संध्याकाळी ते एकत्र आले की खूप गोंधळ करतात. मोठ्या मोठ्याने काव काव करून ते एकमेकांना कोणता संदेश देतात हे मात्र अजून समजलेले नाही. एक मात्र नक्की, कीटक, उंदीर आणि घुशी यासारख्या लहान कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या संख्येवर ते नियंत्रण ठेवतात. शेतीत वापरली जाणारी विषारी कीटकनाशक द्रव्ये खाऊन कीटक, उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात. हे प्राणी कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्यूमुखी पडतात किंवा जगले तरी प्रजनन करू शकत नाहीत. विषारी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शहरातून तसेच खेडेगावातून कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे. ही नोंद पुरुषोत्तम जोशी यांनी लिहिली आहे.